इब्री लोकसपत्र अध्याय 8. आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे तो पवित्र स्थानाचा व कोणतेही मानव निर्मित नव्हे तर प्रभू परमेश्वराने बनवलेल्या खऱ्या सभामंडपाचा सेवक आहे. प्रत्येक महायाजकाची नेमणूक दाने व अर्पणे सादर करण्यासाठी झालेली असते, म्हणून ह्यांच्याजवळही अर्पण्यास काहीतरी असणे जरुरीचे होते. जर ख्रिस्त पृथ्वीवर असता तर तो याजक देखील झाला नसता, कारण येथे अगोदरच नियमशास्त्राप्रमाणे दानांचे अर्पण करणारे आहेत. ते जी कामे करतात ती स्वर्गातील गोष्टीची नक्कल आणि छाया अशी आहेत. परमेश्वराचा मंडप घालीत असताना देवाने मोशेला जो आदेश दिला तशी ही सेवा आहे, कारण देव म्हणाला, तुला पर्वतावर मी जो नमुना दाखवला त्या सूचनेनुसार प्रत्येक गोष्ट कर. परंतु आता ज्या कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आहे तो अधिक चांगल्या अभिवचनांनी स्थापित असल्यामुळे जेवढ्या प्रमाणात तो अधिक चांगला आहे तेवढ्या प्रमाणात अधिक श्रेष्ठ सेवा त्यास मिळाली आहे. जर पूर्वीचा करार निर्दोष असता तर त्याच्या जागी दुसरा करार शोधण्याची गरज नव्हती. परंतु देवाला लोकांमध्ये दोष आढळला. तो म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, पहा असे दिवस येत आहेत जेव्हा मी इस्रायलाचे घराणे व यहुदाचे घराणे यांच्याबरोबर नवा करार करेन. ज्याप्रमाणे मी त्यांच्या पूर्वजांशी केला तसा प्रकारचा हा करार असणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्या हाताला धरून मिस्र देशातून बाहेर आणले. ते माझ्याशी केलेल्या कराराशी विश्वासू राहिले नाही, त्यामुळे मी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, असे प्रभू म्हणतो. त्या दिवसानंतर मी इस्रायल लोकांबरोबर असा करार करीन, तो हा, मी माझे नेम त्यांच्या अंतकरणात घालीन, त्यांच्या हृदयावर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील. तुमच्या परमेश्वरास ओळखा असे एखाद्या मनुष्याने आपल्या शेजाऱ्याला अथवा आपल्या बंधूला सांगण्याची गरज पडणार नाही, कारण त्यांच्यातील कनिष्ठापासून वरिष्ठापर्यंत सर्वजण मला ओळखतील. कारण मी त्यांच्या अनितीच्या कृत्याविषयी दयाशील होईन आणि त्यांची पापे मी यापुढे आठवणारच नाही. या कराराला नवीन करार म्हणले, म्हणून त्याने पहिला करार जुना ठरवला. जे जुने व जीर्ण होत आहे नाहीसे होण्याच्या बेतास आले आहे.